याचक, असा याचक त्याच्या हातातील कटोरा कशानच भरत नव्हता, असा याचक त्याच्या हातातील कटोरा कशानच भरत नव्हता। नृपाळांनी टाकली सिंहासनं, कुबेरांनी टाकली सुवर्णाची भांडारं, तरीही तो रिताच। पंडितांनी शब्द टाकले, पुरोहितांनी धर्म टाकले, साधूंनी सत्व टाकले, वीरांनी कर्म टाकले, तरीही तो रिताच। मग याचक आला एका भिकारणीच्या दाराशी, जिथे ती उघड्या स्तनानं पाजित होती आपल्या पोराला। याचक म्हणाला, माई भीक वाढ। भिकारणीनं पोर बाजूला सारलं आणि स्तनावर पान्हाळलेले दुधाचे दोन थेंब त्याच्या कटोऱ्यात टाकले। कटोरा भरून गेला शिगोशिग अथांग समुद्रासारखा। आता तो याचक दाता होऊन त्या दुधाचे थेंब वाटतो आहे पृथ्वीवर सर्वांना। म्हणूनच इतकं सारं होऊन आणि होत असून माणसाची जात अद्यापही जिवंत आहे,